आई तिथं बंगल्यात राहतय रे, मग तुझ्या काही बापाचं जातही रे।